धडा 2, 3.2 वाचू आणि ऐकूया.
नमस्कार, मी अनिता. तुमचं नाव काय?
माझं नाव अरुणा. तुम्ही काय करता?
मी परिचारिका आहे. मी बाह्यरुग्ण विभागात काम करते. तुम्ही कोणत्या विभागात काम करता?
मी शल्यचिकित्सा विभागात काम करते. सिस्टर अनिता, तुम्ही कधीपासून मुंबईमध्ये राहता?
मी फेब्रुवारीपासून मुंबईत राहते.
अच्छा. सिस्टर अनिता, आज तारीख काय आहे बरं?
आज 12 तारीख आहे, 12 मार्च.
बरं बरं, धन्यवाद.